नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. 2024 भारताचा आर्थिक विकास दर 7.5% दरानं वाढेल असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. याआधीच्या अंदाजात सुधारणा करून जागतिक बँकेनं यात 1.2% वाढ केली आहे. दक्षिण आशियाचा यावर्षीचा विकास दर 6% इतका अपेक्षित आहे. पुढील 2 वर्षांसाठी दक्षिण आशिया हा जगातला सर्वात वेगवान आर्थिक विकास दर असलेला प्रदेश राहणार असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. काँग्रेस नेते आणि केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राहुल गांधी आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहुल गांधी यांची कल्पेट्टा बसस्थानक परिसरातून रॅली निघाली असून त्यांच्यासोबत पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, के सी वेणुगोपाल आणि इतर नेते उपस्थित आहेत. या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 तारखेला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. 5 तारखेला अर्जांची छाननी होणार असून 8 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तैवानच्या पूर्व किनाऱ्यावर आज सकाळी झालेल्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यात 4 जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. यामुळे या प्रदेशात सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या 25 वर्षातला हा सर्वात तीव्र भूकंपाचा धक्का असल्याचं तैपेईच्या भूकंप विज्ञान केंद्रानं सांगितलं आहे. या भूकंपामुळे दक्षिण जपानमध्येही सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तैपेई इथल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी भारत तैपेई संघटनेकडून हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेल आयडी जारी करण्यात आला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या संकेतस्थळ चालकांना त्यांच्या संकेतस्थळावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचं योग्य वर्गीकरण करण्यास सांगितलं आहे. दूध, तृणधान्य आणि माल्टोजपासून बनवलेली ही पेयं हेल्थ ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्सच्या श्रेणीत विकली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. प्राधिकरणानं कुठेही आरोग्य पेयांची व्याख्या केली नसून संकेतस्थळावरून हे चुकीचं वर्गीकरण त्वरित दुरुस्त करण्यास सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या एका कापड दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कपड्याच्या दुकानात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलानं वर्तवला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. दुकानाला आग लागली तेव्हा हे सर्व वरच्या मजल्यावर झोपलेले होते, त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सोलापूर इथं अक्कलकोट रस्त्यावरील एमआयडीसीतल्या अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नसून लाखो रुपयांचा माल जळाला आहे. आगीचं नेमकं कारण अजून कळालं नसून आग आटोक्यात आणण्यासाठी काही तास लागतील असं महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद एनसीईआरटीच्या सर्व शालेय अभ्यासक्रमांची पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं परिषदेनं सांगितलं. सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुस्तकं वेळेवर मिळण्याचं आश्वासन देत अनेक राज्यांमध्ये शालेय पुस्तकं उपलब्ध नसल्याच्या या सामाजिक माध्यमांवरील वृत्तानंतर परिषदेनं हे स्पष्ट केलं. रायगड लोकसभा मतदारसंघात 11,282 दिव्यांग मतदार असून त्यांना मतदान करणं सोयीचं व्हावं म्हणून सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदानाला जाण्यासाठी 1,077 व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे यावर्षी दिव्यांगांचं मतदान वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही असून गांभीर्यानं सुधारणा केल्या जात आहेत. धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस 3, 7 आणि 10 एप्रिल रोजी धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या 3 दिवशी ही गाडी मनमाडला जाण्यासाठी धर्माबाद ऐवजी नांदेड इथून सुटेल असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे. आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी 1 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान दादरपर्यंतच धावणार आहे. या कालावधीत दादर ते मुंबई दरम्यान ही गाडी धावणार नाही. तसंच औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस 9 एप्रिल रोजी औरंगाबाद इथून वेळेवर सुटणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आकाश ढगाळ राहील तर राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. 5 एप्रिलपासून राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.